अध्याय 21 खोटा धर्म फॉल्स रिलीजन। प्रभूने मला सांगितलं, जर पृथ्वीवरचे सर्व रहिवासी यांनी जर माझं ऐकलं आणि जर त्यांनी त्यांच्या पापासाठी जर पश्चाताप केला, तर मी या ख्रिस्त विरोधाच्या ज्या कारवाया आहेत त्या मी मागे हटवून ठेवील आणि जो जे श्वापद आहे त्याला मी रोखून ठेवू शकेल आणि चांगला समय येऊ शकेल। काय अगोदर निनवेच्या लोकांनी ज्यावेळेस योनानी त्यांना प्रचार केला पश्चाताप केला नाही का एका समयापर्यंत? मी तोच आहे जो काल आज आणि युगानुयुग सारखा आहे। पश्चाताप कर आणि मी आशीर्वाद पाठवेल। मग येशू म्हणत होता, माझ्या लोकांनी एकमेकांवर प्रीती केली पाहिजे, दे शुड लव वन अनदर, आणि एकमेकांना मदत केली पाहिजे, त्यांनी पापाचा द्वेष केला पाहिजे आणि परंतु पापी माणसावर प्रेम केलं पाहिजे। अशा पद्धतीत प्रेम केल्यामुळं मग लोकांना समजेल की तुम्ही माझे शिष्य आहात। आणि मग येशू जसं बोलत होतं तुम्ही पाहिलं की पृथ्वी उघडली आणि आम्ही पुन्हा नरकामध्ये गेलो। मग तिथं एका टेकडीच्या बाजूला मी पाहिलं तर एक बरेचसे झाडं आणि ते सुकून आणि वाळून गेलेले, फक्त त्यांचे बुंद राहिले होते आणि तिथं बरंच काही घाण अशी पडलेली मी बघितलं। तिथं वेगवेगळे असे खड्डे होते त्या टेकडीच्या बाजूला आणि तिथं पुन्हा तसे लोक मी काळपट रंगाचे चालताना आणि बोलताना पाहिले। मी येशूच्या मागे एका फारच वाकड्या तिकड्या घाणेरड्या रस्त्यावरून त्या काळकुट टेकडीच्या इथे वर गेले होते आणि जसं आम्ही वर गेलो मी बघितलं की लोक हे पूर्ण होते परंतु ते मृत झाले होते। ते मृत मांस त्यांच्यावर होतं आणि ते ग्रे कलरचे असे दिसत होते आणि काहीतरी एक दोरीने ते सर्वांना एकत्र बांधण्यात आलं होतं आणि काळपट रंगाचं काहीतरी पदार्थ तो त्यांच्या भोवती असा लपटलेला होता आणि पूर्ण त्या टेकडीच्या तिथं ते लोक मला दिसत होते। अग्नी जरी तिथं दिसत नव्हता, मला हे समजलं की हे नरकाचा हा दुसरा एक भाग आहे, कारण मृत असं मांस त्यांच्या त्या हड्ड्यांवरून खाली पडत होतं आणि मग पुन्हा लवकर लवकर अंधकार होऊ लागला। सर्व ठिकाणांमध्ये मृत्यू हा दिसत होता परंतु लोकांना हे काय समजतच नव्हतं किंवा ते जणू काय एक खूपच काहीतरी चर्चेमध्ये हे असे फारच व्यस्त होते। आणि मग येशू मला म्हटलं की चल आपण ऐकूया हे काय म्हणत आहेत। एक माणूस दुसऱ्याला म्हटलं, काय तू ऐकलं का या माणसाविषयी येशू म्हटलेला जो सर्व पाप घेऊन टाकू शकतो, जो आपल्या पापांसाठी आला? आणि तो दुसरा म्हटलं, हा मला येशू माहिती आहे, त्यांनी माझे पाप धुतलेले आहेत, परंतु मला हे कळत नाही की मी इथं काय करत आहे। आणि पहिला माणूस पण म्हटलं की मलाही समजत नाही मी इथं काय करत आहे। मग दुसरं म्हटलं की मी माझ्या शेजाऱ्याला त्याच्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगण्याचा मी प्रयत्न केला परंतु तो काय ऐकतच नव्हता। ज्यावेळेस त्याची बायको मरण पावली त्यावेळेस तो माझ्याकडे आला पैसे मागायला की त्याची प्रतिक्रिया करायची, तू पैसे दे, परंतु मला आठवतं की येशूने सांगितलं की आपण सापाप्रमाणे धूर्त असले पाहिजे आणि कबुतराप्रमाणे सालसूद असायला पाहिजे, म्हणून मी त्याला या पद्धतीमध्ये हे आठवून त्याला घालून दिलं। मला माहिती होतं की मला पैसा खर्च करावा लागल आणि काहीतरी सबब पाहिजे त्याला घालून देण्यासाठी। आपण आपल्या पैशाचा चांगला उपयोग केला पाहिजे आणि तो सांभाळला पाहिजे, नाही का? तिथे तर माहितीच असेल। मग पहिलं मनुष्य म्हटलं, होय होय भावा। तो म्हटला, आमच्या इथं एक मुलगा होता आणि त्या मुलाला कपड्यांची गरज होती आणि बुटांची गरज होती, परंतु त्या मुलाचा जो बाप आहे तो खूप दारू पितो, म्हणून मी नकार दिला त्या मुलाला काही विकत घेण्यासाठी त्याच्यासाठी ह्या गोष्टी, कारण माझा हा विचार होता की त्या माणसाला धाडा शिकवायला पाहिजे त्याच्या बापाला। होय, तर दुसरा मनुष्य म्हटला आणि त्यांनी ती दोरी लपेटली होती हातामध्ये आणि पूर्ण त्याच्या भोवती अशी ती लपेटलेली होती. आणि तो म्हटला, होय आपण असंच शिकवायला पाहिजे दुसऱ्यांना की येशू सारखं जगण्याचं, त्या माणसाला काहीच अधिकार नाही असं दारू पिण्याचं, त्याला असंच पिढा भोगू दे. मग येशू म्हटलं, अरे मूर्ख मनुष्यांनो आणि हृदयाच्या कमी ऐकणाऱ्यांनो, तुम्ही सत्याचा नीट आवाज ऐका, एकमेकांवर प्रीती करा आणि जे असहाय्य आहेत त्यांना तुम्ही मदत करा, त्यांना तुम्ही द्या. आणि हा विचार करू नका की तुम्हाला काहीतरी वापस त्यांच्यापासून काही मिळेल. जर हे पृथ्वी तू पश्चाताप केला तर मी तुला आशीर्वाद देईल आणि तुला मी शाप देणार नाही. झोपेमधून जागे व्हा आणि माझ्याकडे या, नम्र व्हा आणि तुमच्या हृदयांना माझ्याकडे तुम्ही वळवा, आणि मग मी तुम्हाकडे येईल आणि तुम्हा बरोबर मी राहील, मग तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा देव होईल.